मराठी ना का हिंदी?
मित्रांनो, शिमळाभरण करता मी योगेश आणि आमच्या आजच्या विषय आरक्षणामुळे प्रगतीचा मार्ग खुलेल का? एकांच्या घडबडीत आलेल्या मध्ये आणि अमरून ज्यामुळं कोणतीही पूर्ण तयारी का केली नाही, किंवा आगामी निवडणुकीत राजकीय फायदा निवडणुकीच्या उद्देशाने तो केला जात आहे का, असा प्रश्न उठतोय. आज आमच्या सोबत विदर्भ राज्य आंदोलन समितीचे महासचिव नरेश निमजे सर जुळलेले आहेत. सर, मोबाईल वाणी सर, तुमचं हार्दिक स्वागत आहे सर.
धन्यवाद सर.
सर, का पाहता की नुकतेच्या महिला आरक्षण विधेयक संसदेत मांडलेला, त्यामुळे तुमची काय प्रतिक्रिया असतात ह्या विधेयकावर?
तसा हा मुद्दा फार जुना आहे, जवळपास 26-27 वर्ष जुना हा मुद्दा आहे. सर्वात प्रथम 1996 मध्ये जेव्हा देवगुडा सरकार सत्तेमध्ये होती तेव्हा त्यांनी महिला आरक्षणाबद्दल तिथे चर्चा केली होती, पण त्यामध्ये ते असफल राहिले होते. आणि त्यानंतर इंद्रकुमार गुजरालची सरकार आली होती 1997 मध्ये, त्यावेळेस सुद्धा यावर असफलता मिळाली. नंतर 1998-1999 मध्ये अटल बिहारी वाजपेयी सत्तेमध्ये होते तेव्हा सुद्धा हा विषय चर्चेला आला होता, पण तेव्हा सुद्धा त्यांना सुद्धा त्यामध्ये सफलता नाही मिळाली. आणि 2010 मध्ये मनमोहन सिंगची सरकार होती, तर त्यावेळी राज्यसभेमध्ये हे बिल पास झालं होतं, पण त्यानंतर लगेच इलेक्शन आले आणि 2014 मध्ये लोकसभा भंग झाली आणि नवीन सरकारला तिथे वेळ मिळाला नाही, त्यामुळे हे बिल राहून गेलं. आणि त्यानंतर आता 2023 मध्ये मोदीजींनी प्रयत्न केला आणि हा चांगलाच प्रयत्न आहे. जवळपास आपण बघतो की पुरुष वोटर आणि महिला वोटर हे जवळपास सारखं आहे आपल्या देशामध्ये, तर एक समान न्याय म्हणून महिलांना सुद्धा मुख्य धारेमध्ये त्यांना स्थान मिळालं पाहिजे आणि त्यांना पण तिथे योग्य स्थान मानाने सन्मानाने आणि आपले विषय मांडता आला पाहिजे, ह्यासाठी हा उचितच निर्णय आहे असं म्हणावं लागेल.
सर, का पाहता की ह्या विधेयक एका ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर त्यावर अर्थपूर्ण चर्चे गरज होती काय सर ह्या बिलावर?
हा गरज तर आहे, म्हणजे हे बघा, हे जवळपास 128 संशोधन आहे विधेयक मध्ये, तर आणि 33% आरक्षण तर महिलांना द्यायलाच पाहिजे. हा जवळपास 25-27 वर्ष जुना मुद्दा आहे. आणि बघा, जवळपास सारखी हिस्सेदारी महिलांची असून सुद्धा देशामध्ये आता संसदमध्ये त्यांची आता सध्याची संख्या आहे 78 आहे महिलांची, म्हणजे जवळपास 13-13.5% हिस्सेदारी आहे, तर 33% व्हायला पाहिजे. आणि जवळपास 543 आपल्या लोकसभेच्या सीटा आहे, तर जवळपास 33% म्हणजे 181 सीटा होतात, तर पाहिजे तेवढी भागीदारी महिलांची आवश्यक आहे. आणि महिलांना बघा काय, महिलांना महिलांवर पूर्वीपासून फार अन्याय होत आलेला आहे, तर त्यांना न्याय मिळालाच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये, म्हणून हे आरक्षण फार आवश्यक आहे.
सर, का पाहता की विधेयक आल्यानंतर किंवा ज्यानंतर जे महिलांची जे प्रगतीचा मार्ग जो आहे तो मोकळा होईल का, आणि पंचायत स्तरावर 33% आरक्षण आहे हे कारगर आहे का?
नाही, निश्चितच मोकळा होईल ना, निश्चित मोकळा होईल. आता सध्या लोकसभेमध्ये जवळपास 13-14% महिला आहे आणि राज्यसभेमध्ये सुद्धा, म्हणजे लोकसभेमध्ये 543 पैकी 78 महिला आहे आणि राज्यसभेमध्ये 224 पैकी फक्त 24 महिला आहे, म्हणजे जवळपास 14% पेक्षा कमीच आहे, तर त्यामध्ये वाढ व्हायला पाहिजे. हे बघा, मी तुम्हाला सांगतो, दिवसेंदिवस त्यामध्ये वाढ होऊन राहिली, म्हणजे बघा 1996 मध्ये 40 महिला विधानसभा लोकसभेमध्ये होत्या. 1998 मध्ये त्या 43 झाल्या, 1999 मध्ये 49 झाल्या, 2014 मध्ये 45 झाल्या आणि 2009 मध्ये त्या 59 झाल्या, 2014 मध्ये 62 आणि 2019 मध्ये त्यांची संख्या 78 वर पोहोचली. तर बघा, हा 30-40-70 वर्षामध्ये फक्त 38 महिला ची जागा वाढलेल्या आहे, पण नक्कीच त्यामध्ये पुन्हा वाढ होण्याची गरज आहे.
सर, का पाहता की घाई गडबडीत हा विधेयक संसदमध्ये जो आणलेला गेला आहे त्याचं मुख्य कारण कोणतं असू लागतं सर तुम्हाला मुख्य रूपाने?
हो, घाई गडबडमध्ये तर आलेच आहे, कारण की बघा याला हे काही महिना दोन महिन्याच्या कालावधीमध्ये हे कार्य पूर्ण होऊ शकत नाही. हे 2026 पूर्वी हे सगळं अशक्य आहे. तर म्हणून मला असं वाटते की ही जी मोदी सरकार आहे यांनी एक काहीतरी म्हणजे एक गुमराह करण्याचं काम आहे. महिला विधेयक तर चांगलंच आहे, पण हे एवढ्या लवकर शक्य नाही. पण ऐन निवडणुकीच्या वेळी काहीतरी एक सगुपा सोडायचा म्हणून हे महिला आरक्षण तर त्यांनी आणलेलं आहे. आणि मला यांच्यावर थोडा संशय आहे की हे विधायक पास करतील की नाही करतील, कारण की ही जे बीजेपी सरकार आहे ही महिला द्रोही यांचं महिला विरोधी सगळं यांचं आतापर्यंतचं कार्य राहिलेलं आहे. म्हणून एक थोडी यांच्यावर थोडी शंका उत्पन्न करायला काही हरकत नाही असं मला वाटते.
तर देशातील खालच्या वर्गाला या विधेयकापासून खरोखरच फायदा होईल का आणि त्यांच्या जीवनावर किती बदलाला येऊ शकते सर?
हो, नक्कीच बदलेल ना, कारण की प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांना 33% आरक्षण दिल्याने तर त्यांच्या मध्ये तर उन्नती होईलच, प्रगती त्या आपल्या क्षेत्रामध्ये करेलच आणि महिलांसाठी काम करेल. त्यामुळे इथल्या देशातील संपूर्ण महिलांना एक योग्य स्थान मिळण्याचं इथे काम होणार आहे ह्या महिला आरक्षणाच्या माध्यमातून. पण त्यामध्ये आता आरक्षणामध्ये सुद्धा एक आरक्षण आपल्याला पाहायला मिळेल, एक ओबीसीचा तिथे मुद्दा तयार होईल. म्हणून हे सध्या एक किचकट काम आहे, म्हणून याला लवकरात लवकर न्याय मिळेल असं काही वाटत नाही. आणि ऐन इलेक्शनच्या 2024 जे लोकसभेचे इलेक्शन आहे त्यापूर्वी एक काहीतरी नवीन वातावरण तयार करून लोकांना त्यामध्ये व्यस्त करायचा हा एक सरकारचा बीजेपी सरकारचा एक कटकारस्थान किंवा एक हेतू असायला पाहिजे असं मला वाटते.
सर, का पाहता की हाल ही मध्ये नवी संसद भवनचे जे उद्घाटन समारोह संपन्न झाला त्याच्यामध्ये राष्ट्रपती नाही बोलावलं गेलं आणि का पाहता की राष्ट्रपतीची भूमिका खूप कम करण्याचा प्रयत्न तर नाही सर? काय सुचता तुम्ही?
नाही, मी तेच आता आता पूर्वीच्या प्रश्नामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की ही जे सरकार आहे ही महिला विरोधी आहे. एक तर तुम्ही नवीन भवनाचं उद्घाटन त्यामध्ये आपल्या ज्या प्रमुख देशाच्या प्रमुख प्रथम व्यक्ती आहे राष्ट्रपती त्या महिला आहे त्या वरून त्या आदिवासी आहे त्यांना तुम्ही तिथे आमंत्रित नाही केलं, त्यांना तुम्ही तिथे बोलवलं नाही आणि त्याच वेळी एक जंतर मंतरवर एक आपल्या देशातल्या ज्या गोल्ड मेडॅलिस्ट महिला पैलवान तिथे आंदोलनरत होत्या त्यांना सुद्धा तुम्ही त्या दिवशी तिथे घसीटण्याचं काम केलं आहे आणि त्यांच्यावर अत्याचार पोलिसां थ्रू करण्याचं काम केलेलं आहे आणि अशा अनेक महिलांवर अत्याचार झालेला आहे. ते हाथरसची घटना असो, उन्नावची घटना असो किंवा यांचे जे बरेच जे नेते आहे जे सेंगर आहे ब्रिजभूषण शरण सिंग आहे आणि असे अनेक बीजेपीचे नेते आहे जे ज्यांनी महिलांवर अत्याचार केलेला आहे आणि ते करून सुद्धा राहिले. म्हणून यांच्यावर विश्वास तर आहेच नाही. म्हणून हे मला वाटते की महिला बिल जे आहे महिला आरक्षण बिल हे एक काहीतरी जुमलेबाज यांचं काहीतरी असं काम आहे म्हणून यांच्यावर तेवढा विश्वास आपण ठेवू शकत नाही. मोदी सरकारवर तेवढी विश्वासार्हता राहिलेली नाहीये. आणि बघा, प्रत्येक महिलांच्या मुद्द्यामध्ये नरेंद्र मोदीजी हे चूप राहते, काही बोल. आता एक बघा ना, ताजी घटना आहे मणिपूरची, दोन महिलेला निर्वस्त्र करून त्यांची परेड काढण्यात आली आणि त्यानंतर अनेक महिलांवर असे अत्याचार झाले आहेत. तिथे अशा शेकडो केसेस तिथे दर्ज आहे, त्या अजून उघड झालेल्या नाहीये आणि आता सुद्धा तिथे हा प्रकार सुरू आहे. तर आपण काय बोलावं, म्हणजे एकीकडे तुम्ही महिलांवर अत्याचार होऊ देऊन राहिले तुमच्या कालखंडामध्ये, तुमच्या सत्तेमध्ये, तुमची जिथे सत्ता आहे तिथे हे सगळं प्रकार होऊन राहिले आणि तुम्ही तिथे सगळे म्हणजे असफल झालेले आहात तिथली परिस्थिती हाताळण्यामध्ये. तर हे तर स्पष्ट दिसून राहिलं ना की हे काहीतरी शगुफा आहे आणि हा 2024 इलेक्शन. कारण की आता बघा, मोदी सरकारला सगळीकडून घेरण्यात येत आहे आणि हे प्रत्येक आपल्या कामामध्ये असफल राहिलेले आहे. यांनी जे विकासाचा एक ढिंडोरा पिटला होता त्यामध्ये सुद्धा आता सगळं उघडकीस आलेलं. आता 2 दिवसापूर्वी नागपूरला जो प्रचंड पाऊस आला त्यामध्ये हे सगळं विकासाचं चित्र समोर आलेलं आहे की तुम्ही आतापर्यंत विकास केला की विनाश केला ह्या नागपूरचा. वातावरणात फरक आलेला आहे आणि एवढा तुम्ही आता अरबो खरबो रुपये ह्या नागपूरला स्मार्ट सिटी करण्यामागे तुम्ही पैसा खर्च केला हा जनतेचा, तर ही सगळी उधळपट्टी दिसून आली. हजारो लोकांच्या घरात मध्ये पाणी सुचलेलं आहे, कारोबारी छोटे छोटे व्यापारी यांच्या दुकानामध्ये पाणी शिरलं, त्यामध्ये त्यांचं माल सगळा मटेरियल खराब झालेलं आहे आणि त्यांची नुकसान भरपाई सुद्धा अजूनपर्यंत मिळालेली नाही. तर हे सगळं चित्र आहे. आपलं महाराष्ट्र राज्य जवळपास 7 लाख करोड कर्जामध्ये आहे. तर यांना तर म्हणजे जर जहर खायचं असेल त्यासाठी सुद्धा कर्ज घ्यावं लागेल अशी स्थिती असताना हे एवढे विकासाचे काम हे काय, सगळे ढोंग आहे. आणि आता गरज सुद्धा नाहीये, सध्या इथे इथल्या युवकांना रोजगाराची गरज आहे, इथल्या महिलांना रोजगाराची गरज आहे, इथल्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या सरकारी शाळेची गरज आहे. हे सगळं तुम्ही न देता हे ब्रिज मेट्रो हे ते सगळं काय आहे. मेट्रो आता सुद्धा तिथे घाट्यामध्ये इथले नागपूरचे चालत आहे, हे चित्र तुम्हाला दिसून राहिलेलं आहे. सिमेंट रोड जे बनवले आहे गडकरी साहेबांनी, त्या प्रत्येक सिमेंट रोडवर तुम्हाला क्रॅक आणि गड्डे पाहायला मिळणार आहे. हे काय आहे, सगळं भ्रष्टाचार आहे. तर हे सगळं लपवण्यासाठी हे एक नवीन शगुफा महिला आरक्षण बिल यांनी ते समोर आणलेलं आहे. हे सगळं चित्र स्पष्ट दिसून राहिलेलं आहे.
हे होते आज आमच्यासोबत जोडलेले नरेश सर, ज्यांनी आरक्षणामुळे प्रगतीचा मार्ग खुलेल का हा विषयावर आपली प्रतिक्रिया मोबाईल वाणीकरिता साझा केली. नरेश सर, मोबाईल वाणीवर समय दिला त्याच्याबद्दल आभार सर.
खूप खूप धन्यवाद सर योगेशजी, आपले खूप खूप धन्यवाद.
मोबाईल वाणीकरिता मी योगेश, धन्यवाद.